काय झालं असं का बघतोस?
तू प्रेमात पडू शकतेस
याच्यावर विश्वासच बसत नाही माझा.
अरे प्रेमात पडण्याचं आणि पैसे वाचवण्याचा काय संबंध?
नाहीच आहे संबंध, नाहीच आहे. पण तुझ्यासारखी तिखट आणि अगोड मुलगी प्रेमात कशी काय पडू शकते
याचा विचार करतोय मी.
प्रेमाने पोट नाही भरत आणि तिखट अगोड फिलॉसॉफी ऐकायला ठीक आहे, पण खूप प्रेम केलं की कमी भूक लागते असं होतं का?
कधी तू झरणारी परसात, कधी तू चमचम करणारी चांदण्या, कधी तू चमचम करणारी.